यशया अध्याय 41। अहो दीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा। राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत, ते जवळ येत आणि बोलत, चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकाजवळ येऊ। पूर्वेकडून येणाऱ्याला कुणी उठवले, त्यास त्याच्या क्रमाने चांगल्या सेवेसाठी कुणी बोलावले आहे, त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिले आणि तो राजावर अधिकार चालविल असे केले। त्याने त्यांना धुळीसारखे त्यांच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्यांच्या धनुष्याला दिले। तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांचा पावलांचा स्पर्श होतो ते सुरक्षित पार जातात। ही कृत्ये कुणी शेवटास आणि सिद्धीस नेली, सुरुवातीपासून पिढ्यांना कुणी बोलाविले। मी परमेश्वर जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे। द्वीपे पाहतात आणि भीतात, पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात। त्या जवळ येतात, प्रत्येक जण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येक जण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर। तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो आणि तो जो हातोड्याने काम करतो, जो एरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी ते चांगले आहे असे म्हणतो। मग ते सरकू नये म्हणून तो ते खेळांनी घट्ट बसवतो। परंतु तू इस्रायला माझ्या सेवका, याकोबा माझ्या निवडलेल्या, अब्राहम याच्या संतांना, मी तुला पृथ्वीच्या सीमापासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणावरून बोलाविले आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही। भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे। चिंतातूर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे। मी तुला शक्ती देईल आणि मी तुला मदत करील। मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईल। पहा, जे सर्व तुझ्यावर रागवले आहेत ते लज्जित व फजित होतील। ते तुला विरोध करतात, ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील। जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत। जे तुझ्याविरुद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील। कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरतो। मी तुला सांगतो, घाबरू नकोस, मी तुला मदत करीन। हे किटका याकोबा आणि इस्रायलाच्या मनुष्या, घाबरू नको, मी तुम्हास मदत करीन। ही परमेश्वराची घोषणा आहे। इस्रायलाचा पवित्र प्रभू तुमचा उद्धारक आहे। पहा, मी तुला नवीन व दुधारी मळणीच्या घनाप्रमाणे करीत आहे। तू डोंगर मळून त्यांचा चुरडा करशील, तू टेकड्यांना भुसाप्रमाणे करशील। तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल, वावटळ त्यांना विखरील आणि तू परमेश्वराच्या ठाई हर्ष करशील। इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या ठाई तू उत्साह करशील। खिंद झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहाणेने कोरडी पडली आहे। मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईन। मी इस्रायलाचा देव त्यांना सोडणार नाही। मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यामधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन। मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील। मी रानात गंधसरू, बाभूळ व मेहंदीचे जैतून वृक्ष वाढतील। मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील। मी हे यासाठी करीन की लोकांनी पहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे। परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्रायलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे। परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा। याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तीसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा। त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे, त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे। पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा, म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याचे परिपूर्णता कशी होईल ते जाणू, म्हणजे या गोष्टी आम्हास चांगल्या कळतील। भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल। काहीतरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मित आणि प्रभावित होऊ। पहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्य काहीच नाहीत। जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणी आहे। मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे। तो सूर्याच्या उगोतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल। जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल। आम्हास कळावे म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले आणि त्या वेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे। खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही। होय, तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही। मी सुयोनेला प्रथम म्हणालो, पहा ते येते आहेत। मी यरुश्लेमकडे अग्रदूत पाठविला आहे. जेव्हा मी पाहिले तेथे कुणी नाही, मी त्यांना विचारले असता एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कुणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कुणीही नाही. पहा, त्यातले सर्व काहीच नाहीत आणि त्यांचे कृत्य काहीच नाहीत. त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.